या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या कर्करोगाच्या 50 अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार
डॉक्टर. कर्करुग्णाचं जीवन हे अतिशय वेदनादायी असतं, आपण अनेक रुग्णांच्या वेदना जवळनं पाहिलेल्या आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल?
रुग्णांच्या वेदना जवळनं पाहणे, त्याचबरोबर आम्ही रुग्णांना फार जवळनं पाहणे हे काम करतो आणि हे कामही आयुर्वेदाच्या तत्वानुसार होतं. आयुर्वेद रोगाची चिकित्सा करत नसून आयुर्वेद रुग्णाची चिकित्सा करतो आणि म्हणून आम्ही त्या रुग्णाची मानसिकता कशी आहे, जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आयुर्वेदामध्ये प्रकृतीला महत्त्व दिलं गेलं आहे. बऱ्याच वेळेला रुग्ण ज्या वेळेला चिकित्सालयामध्ये येतात त्यावेळेला काहीतरी तक्रारी घेऊन येतात आणि त्यावेळेला आमचा जास्तीत जास्त संबंध त्यांच्या विकृतीशी असतो, परंतु लक्ष हे प्रकृतीकडे देणंही गरजेचं असतं. त्या रुग्णाची प्रकृती काय आहे, त्या रुग्णाचं धातूंचं सारासारत्व काय आहे, त्या रुग्णांचं बल कसं आहे, त्यांचं व्याधिक्षमत्व कसं आहे, हे सगळे खरं तर त्या रुग्णाला या आजारातनं बाहेर काढण्याचे भांडवल स्वरूप गोष्टी असतात. आणि प्रत्येक रुग्णाची मानसिकता ही वेगवेगळी असते. आपला जो प्रश्न आहे की रुग्णांचं जीवन आता कॅन्सर झाल्यानंतर वेदनादायीच असतं असं मुळीच नसतं असं मी निश्चित म्हणेन, कारण रुग्णाला वेदना होते किंवा त्याची वेदना ही कशा पद्धतीने आपण त्याचं मोजमाप करतो, शारीरिक आहे, मानसिक आहे. वेदना कित्येक वेळेला मानसिक असते, कुठेही पेशंटला दुखत नसतं शरीरामध्ये, परंतु त्याची मनोवेदना इतकी तीव्र असते आणि त्याच्यामुळे तो पेशंट फ्रस्ट्रेटेड असतो किंवा विषादयुक्त असतो. या स्वरूपाच्या पेशंटचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला याचं वर्गीकरण हे साधारणतः 3 पद्धतींनी आम्ही करतो. कित्येक पेशंट ज्यांचं निदान कॅन्सर आहे ते दवाखान्यात येऊन सांगतात की मला सांगितलं आहे कॅन्सर आहे पण मला कॅन्सर नाहीच आहे, मला कॅन्सर होऊच शकत नाही, माझ्या शरीरामध्ये कॅन्सर नाहीच. इतकी धडाडीची विधानं की जी खरं तर आम्हाला अशास्त्रीयच वाटतात पण अशी विधानं करून येतात, याच्या मुळाशी त्यांची वेगळी मानसिकता असते हे महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. तर दुसऱ्या प्रकारचे रुग्ण, मला काही फरक पडत नाही, माझ्या शरीरात कॅन्सर असला काय नसला काय मला काहीही फरक पडत नाही, असू देत त्या कॅन्सरला, इतका कॅन्सरच्या प्रती त्यांचा उपेक्षित असा दृष्टिकोन असतो. आणि ह्या दृष्टिकोनाचाही उपयोग त्यांना कॅन्सरच्या लढण्याशी किंवा कॅन्सरपासून बाहेर येण्याशी खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. याचा डायरेक्ट संबंध त्या आजाराच्या त्या पेशंटशी निगडीत असणाऱ्या प्रोग्नोसिसशी असतो आणि हे अलीकडच्या संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. तर कित्येक पेशंट कॅन्सरला समोर छातीवरती घेताना दिसतात, मला कुठला कॅन्सर झाला आहे, कॅन्सरला मी झालो आहे. ही पेशंटची विधानं आमच्याकडे ज्या वेळेला ऐकायला मिळतात त्यावेळेला आम्हाला तात्काळ समजतं की हा पेशंट आपल्या चिकित्सेला अतिशय चांगला प्रतिसाद देणार आहे आणि हा पेशंट याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने बाहेर येणार, किंवा ह्या पेशंटला जे काही मर्यादित आयुष्य सांगितलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आणि चांगलं आयुष्य आयुर्वेदाच्या तत्व आणि औषधं आणि रसायनांच्याद्वारे देऊ शकतो. कारण ही सगळी तत्व, ही सगळी रसायनं, ही सगळी औषधं ही कुठे ना कुठेतरी मनावरती मानसिक व्याधी प्रतिकार शक्ती एस्टॅब्लिश करण्यामध्ये सुद्धा महत्त्वाची कामगिरी बजावतात, किंबहुना रुग्णाचा असणारा हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे हाच अधिकाधिक वाढवण्याकरता ही रसायनं उद्युक्त करतात किंवा प्रभावीपणे काम करताना दिसतात. त्यामुळे रुग्णाचं वेदनायुक्त आयुष्य असतं असं मला वाटत नाही. आणि त्यातून ज्या काही वेदना असतील त्याच्यातनं त्याला वेदनामुक्ती देण्याकरता आयुर्वेदाचा एक खरोखर आणि अतिशय चांगला वापर होऊ शकतो.
श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल आय डी आहे care@rasayucancerclinic.com. मेल आय डी पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. किमोथेरपी घेऊनही कर्करोगाची गाठ कमी होत नसेल तर कोणतीही चिकित्सा उपलब्ध नाही अशा पद्धतीचाही एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. आपण डॉक्टर याबद्दल काय सांगाल?
शिवराज, वैद्य मंडळी ज्या वेळेला काम करतात भारतात त्यावेळेला ती शेवटच्या रांगेत उभी असतात. कुठलाही कॅन्सरचा पेशंट की प्राथमिक चिकित्सा म्हणून आयुर्वेदाला स्वीकारत नाही. आमच्याकडचा गेल्या 5-7 वर्षांचा अनुभव हा वेगळा आहे. ही वस्तुस्थिती आहे की असंख्य रुग्ण आता आयुर्वेदाला प्राथमिक चिकित्सा म्हणून प्राधान्य देताना दिसतात किंवा लवकरात लवकर आयुर्वेदाकडे येताना दिसतात किंवा प्रायमरी झालेली आहे आणि ऑपरेशन झालेलं आहे आता आम्हाला प्रतिबंधात्मक चिकित्सा हवी आहे या स्वरूपाचा प्राधान्यक्रम किंवा या स्वरूपाचा अग्रक्रमाने आयुर्वेदाकडे येताना दिसतात. परंतु आजही मेजॉरिटी पेशंट्स हे केमोथेरपी झालेली आहे, रेडिओथेरपी झालेली आहे आणि आता केमोथेरपी देऊनसुद्धा ट्युमरमध्ये काही फरक पडलेला नाही किंवा ट्युमर संपूर्णपणे गेलेला नाही किंवा ट्युमर वाढला आहे अशी विविध स्वरूपाचे रिपोर्ट्स घेऊन येताना दिसतात. मला हे सांगायला नक्की अभिमान वाटेल की केमोरेजिस्टंट ट्युमर्स यांना आयुर्वेदीय रसायनं दिल्यानंतर आमच्या रसायू कॅन्सर क्लिनिकच्या प्रोटोकॉलनुसार 6 महिन्यानंतर आम्ही पेट स्कॅन करतो किंवा काही रुग्णांना आम्ही त्याच्या आधीही पेट स्कॅन करायला लावतो जे अतिशय वाढलेले ट्युमर्स असतात त्यांचा ट्युमर रिस्पॉन्स बघण्याकरता. तर त्यावेळेला आम्हाला असं दिसलेलं आहे की केमोथेरपीला रेजिस्टंट असणारे ट्युमरसुद्धा 100% जाऊन त्या रुग्णांचे पेट स्कॅन्स किंवा सीटी स्कॅन्स हे संपूर्णतः नॉर्मल झालेले दिसतात. रुग्णाची आयुष्याची प्रत उत्तमच असते परंतु केमोरेजिस्टंट असतानासुद्धा आयुर्वेदीय रसायनांचा उपयोग होतो आणि याचा मूलभूत फरक याचं जर शास्त्रीय मीमांसा करायची झाली जी आम्ही आमच्या प्रयोगशाळेमध्ये सातत्याने करतो ती अशी की आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा कुठल्याही पेशी मानणे असा नसून संपूर्ण शरीराची चिकित्सा करणे असा आहे. संपूर्ण शरीरातल्या चांगल्या पेशींवरती नियंत्रण मिळवणे, त्यांना विकृत पेशींमध्ये रूपांतरित करण्यापासून रोखणे आणि रुग्णाचं शारीरिक आणि मनोबल वाढवणे आणि त्याद्वारे रुग्णाची कॅन्सरची चिकित्सा करणे ह्या चिकित्सा तत्वाला जातं.
डॉक्टर, कर्करोगाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपण या मालिकेमध्ये करतोय. आज आपण सर्व श्रोत्यांना ही माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.